हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
सुचेना आम्हाला नावाची लखोली, सुचेना आम्हाला नावाची लखोली, मती ही रंगली ये क्या नावे, ये क्या नावे, आम्ही तुझ म्हणू बाप बाप, बाप बाप। सुचेना आम्हाला नावाची लखोली, विश्वाचा तू करता विश्वाचा दुनाद, आमुचा तू तात परिदेवा, विश्वाचा तू करता विश्वाचा दुनाद, आमुचा तू तात परिदेवा, आमुचा तू तात परिदेवा, परिदेवा, आम्ही तुझ म्हणू बाप बाप, बाप बाप, आम्ही तुझ म्हणू बाप बाप, बाप बाप। आम्ही देहातीत आत्म्याने जन्मलो, तुझे पुत्र झालो ख्रिस्ताद्वारे, आम्ही देहातीत आत्म्याने जन्मलो, तुझे पुत्र झालो ख्रिस्ताद्वारे, तुझे पुत्र झालो ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताद्वारे, आम्ही तुझ म्हणू बाप बाप, बाप बाप, आम्ही तुझ म्हणू बाप बाप, बाप बाप। दास म्हणे बापा ख्रिस्तशी कविली, प्रार्थना पहिली अर्पुवाधी, दास म्हणे बापा ख्रिस्तशी कविली, प्रार्थना पहिली अर्पुवाधी, प्रार्थना पहिली अर्पुवादी, अर्पुवादी, आम्ही तुझ म्हणू बाप बाप, बाप बाप, आम्ही तुझ म्हणू बाप 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 सुचेना आम्हाला नावाची लाखोली सुचेना आम्हाला नावाची लाखोली मती ही रंगली ये क्या नावे ये क्या नावे आम्ही तुझं म्हणू बाप 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 आम्ही तुझं म्हणू बाप 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 बाप
श्रोते हो आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
संकटाचा थोडा काळ. श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत. आणि आजच्या मननासाठी अध्ययनासाठी जो भाग निवडलेला आहे तो आहे अध्याय 10 आणि याचे शीर्षक आहे संकटाचा थोडा काळ. चला तर श्रोते हो आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आम्हाला त्यामधून कुठला बोध प्राप्त होतो याकडे आपण आपले लक्ष केंद्रित करूयात. पहिला मुद्दा आहे कृपेचा काळ बंद होण्याआधी संकट काळ. अर्ली रायटिंग्सच्या पान नंबर 33 वर खाली काही विधाने दिली आहेत. संकट काळाच्या सुरुवातीत आम्ही आत्म्याने भरून गेलो आणि आम्ही बाहेर जाऊन शाब्दाचा प्रचार अगदी स्पष्टपणे करू लागलो. हे दृश्य 1847 मध्ये दिले गेले होते जेव्हा तेथे थोडे अगदी ऍडव्हान्टिस लोक शाब्दात पालन करीत होते. शाब्दाच्या विधीमध्ये अगदी थोडके असले तरी ते महत्वाचे होते की देवाचे लोक विश्वासू आणि अविश्वासू लोकांमध्ये एक स्पष्ट रेखा ओढली गेली होती. आता या दृश्याची पूर्तता आता सुरू होणार आहे. संकटाच्या काळाला सुरू होणार आहे. येथे पीडा सुरू होण्याचा काळ दिला नाही परंतु थोड्याच काळामध्ये याची सुरुवात होईल. तेव्हा म्हणजेच काय की जेव्हा ख्रिस्त पवित्र स्थानात असेल त्याच वेळी तारणाचे द्वार बंद होईल. पृथ्वीवर संकटे सुरू होतील आणि राष्ट्रे रागावतील तरीही अजून तिसऱ्या देवदूताचा संदेश संपणार नव्हता. त्यानंतरचा मुद्दा आहे अमेरिकेमध्ये धर्म स्वातंत्र्याचा शेवट होईल. सैतानाचे हस्तक देवाचे नियम निरर्थक करतील. आमच्या राष्ट्राची ही धर्म स्वातंत्र्याची बढाई संपेल. शब्दात प्रश्नावरील वाद संपुष्टात आणण्याचे ठरविले जाईल. सर्व जगभर त्याच्या वाटाघाटी होतील. देवाच्या लोकांसाठी कठीण प्रसंग येत आहेत. लवकरच सर्वत्र आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे पालन सक्तीचे करण्यात येईल. हाच त्याचा पवित्र दिवस असेल आणि असे असताना त्यांनी कोणतीही शंका मनात आणू नये. अशा प्रकारे पहिल्या दिवसाचा शाब्बात जाहीर केला जाईल आणि त्याचे पालन करणे लोकांना भाग पडेल. सेवंथ डे ऍडव्हान्टिस्ट लोक 7व्या दिवसाच्या शाब्बासाठी झगडा करतील. अमेरिका आणि इतर देशावर अधिकार गाजून उठेल आणि आपले गर्विष्ठ सामर्थ्य दाखवून धर्म स्वातंत्र्यावर नियंत्रण करेल. अमेरिकाचे प्रोटेस्टंट लोक हात लांबून कोसभर दूर असलेल्या पिशाचांच्या हातात आपल्या हातात घेण्यास पुढाकार घेतील आणि अफाट विवरावरून हात लांबून रोम सत्तेशी हस्तांदोलन करतील व या तिघांच्या एकजुटीच्या प्रभावाखाली हा देश रोमन कॅथलिकच्या पावलावर पाऊल टाकून लोकांच्या विवेकाला व त्यांच्या धर्मविषयक हक्काला कुचलून टाकेल. मंडळ्या आणि राष्ट्रांचा देवाच्या लोकांना विरोध. जो कोणी राष्ट्रीय हुकुमाला मान्यता देऊन झुकणार नाही आणि राष्ट्रीय कायदा मान्य करणार नाही आणि राष्ट्रीय रविवाराच्या शाब्बाताला पवित्र मानणार नाही. जो पापी मनुष्याने निर्माण केला आहे त्याचे सर्व हक्क काढून घेतले जातील. त्यांनी देवाच्या पवित्र व आशीर्वादित शाब्बाताकडे दुर्लक्ष केले. प्रोटेस्टंट जगातील लोकांनी जुर्मी पोप सत्तेला व त्याच्या मूर्तीपुढे नमते घेतले. ज्या धार्मिक संस्थांनी देवाचा इशाऱ्याचा संदेश ऐकण्यास नकार दिला त्यांचे मोठे नुकसान होईल. तरीही ते सामाजिक लोकांचे सहाय्य घेऊन देवाच्या लोकांचा छळ करतील. प्रोटेस्टंट मंडळा सुद्धा पोपच्या सामर्थ्याला जाऊन मिसळतील आणि देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्यांना छळतील. कोकऱ्यासारखे दिसणारे सामर्थ्य अजगराशी एक संघ होऊन जे देवाच्या आज्ञांचे पालन करतात आणि येशूची साक्ष देतात त्यांच्याशी लढाई करतील. मंडळी शासनाकडे भक्कमतेसाठी सहाय्य मागील आणि या कामी पोप सत्ता व प्रोटेस्टंट एक होतील. न्याय सभेपुढे या जगाच्या इतिहासाच्या शेवटच्या काळी जे जिवंत राहतील त्यांना कळेल की सत्यासाठी छळ सोसणे म्हणजे काय. न्यायालयाचे अन्यायाचे वर्चस्व असेल. जे देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्यांमध्ये विश्वासू आहेत न्यायाधीश त्यांचे मत ऐकून घेणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की चौथ्या आज्ञेचा वादविवाद झाला तर त्यांना त्याचे उत्तर देता येणार नाही. ते म्हणतील, आमच्याकडे कायदा आहे व या कायद्यानुसार तुम्हाला मरावे लागेल. देवाचा कायदा त्यांच्यासाठी काहीच नाही. आमचा कायदा म्हणजे त्यांचा कायदा सर्वश्रेष्ठ आहे. जे मानवाच्या कायद्याचा सन्मान करतात त्यांच्यावर कृपा केली जाईल, परंतु जे मूर्तीपूजकाच्या शाब्बाताचा सन्मान करीत नाही त्यांना दया दाखविण्यात येणार नाही. जर यदा कदाचित आम्हाला न्यायालयासमोर आणले तर आपल्याला आपले हक्क सोडावे लागतील, कारण तो आपला विरोध नसेल तर देवाचा असेल. आपण त्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी विनंती करायची नाही, परंतु देवाच्या हक्कासाठीच आमची सेवा असेल. ॲडव्हान्टिस्ट लोकांचा तिरस्कार करण्यात येईल. देवाची भीती बाळगणारे व त्याच्या आज्ञांचे पालन करणाऱ्यांना या जगातून नाहीसे करण्याचे कारस्थान युगापासून बुद्धी चातुर्याने करण्यात येत होते आणि आताही तेच चातुर्य वापरात येत आहे. श्रीमंती बुद्धी चातुर्य व शिक्षण याच्या एकीकरणाने त्यांच्यातील विरोध तिरस्कार आणि छळ झाकून जाईल. शास्त्रे मंत्री व मंडळीचे सभासद सर्व एक येऊन देवाच्या लोकांविरुद्ध कट करतील, त्यांचा उपहास करतील, ते आवाज करतील. लेखणीचा वापर धाकधपाटे आणि उपहास करतील. देवाच्या लोकांचा विश्वास हर प्रकारे नाहीसा करण्याचा ते प्रयत्न करतील. अशी ही वेळ येईल की बायबल आधारित आपल्या वकीलवर ते आपल्याला देशद्रोही ठरवतील. जे पवित्र शास्त्राचा शाब्बात सन्मानित करतात ते देशाच्या कायद्याचे व सुव्यवस्थेचे शत्रू आहेत असे म्हटले जाईल. त्यांच्यामुळे समाजाची नैतिकता बंधने तुटत आहेत, समाजात गोंधळ व भ्रष्टता वाढत आहे व पृथ्वीवर देवापासून पीडा येत आहे असे म्हटले जाऊन त्यांचा विरोध केला जाईल. त्यांची सत्याकरिता असलेली खरी तळमळ हटवादीपणा व देशाच्या अधिकाराकरिता तुच्छता आहे असे समजले जाईल. या सर्व वाईट दिवसांमध्ये जे असतील ते आपल्या विवेक बुद्धीला अनुसरून निर्भयतेने देवाची सेवा करतील. त्यांना धैर्य, खंबीरपणा आणि देवविषयीचे व त्याच्या वचनाविषयीचे ज्ञान असण्याची आवश्यकता आहे, कारण देवाशी सत्याने वागणाऱ्यांचा छळ होईल. त्यांचे हेतू आणि उद्दिष्टावर टीका केली जाईल, त्यांच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांना चुकीचा अर्थ लावला जाईल आणि त्यांच्या नावाचे दुष्ट म्हणून उच्चाटन केले जाईल. सर्व प्रकारची छळवणूक. जेव्हा पोप सत्ता आणि प्रोटेस्टंट हे एक होतील तेव्हा त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या धर्मियांचा समूळ नाश करणाऱ्याची त्यामध्ये स्पर्धाच लागेल. देवाच्या लोकांचा छळ करणाऱ्यांचे हजारो सैन्यांकडे म्हणजेच हजारो सैतानाकडे आहेत. देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्यांना त्या कशा चुकीच्या आहेत हे तो सांगतो. आता असे काही घडू शकते की आपण नवल वाटून घेऊ नये. कोणतेही भयानक संकट आल्यावर आपणावर येईल यासाठी आपण तयार असावे. ज्याचे पाय अपवित्र असतील व भीतीने लटपटतील कारण त्यांनी येशूचा अपमान आणि धिक्कारलेला आहे. कोणत्याही पक्षपाताशिवाय ते आपला बाप सैतान याचे अनुकरण करतील. ज्यांनी आपल्या मनामध्ये ठरविले की आपण परत फिरावे त्यांनी सत्य जाणून घेऊन मंडळीच्या पूर्व इतिहासाचा अभ्यास करावा. पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर येणाऱ्या दिवसामध्ये प्रेषितांच्या कृत्यांच्या आणि त्यांच्या अनुभवाचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. येशूचे शिष्य आणि पावलाच्या दिवसांमध्ये त्यांना जो अनुभव आला होता तोच अनुभव या शेवटच्या दिवसांमध्ये देवाच्या लोकांना सुद्धा येणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे जगातील सर्व आधार बंद केले जातील. गुप्तपणे जमवून ठेवलेले धन लवकरच कवडी मोलाचे होईल. जेव्हा हुकूमनामा निघेल तेव्हा स्वापदाची खून असल्याशिवाय कोणाला काहीच विकत घेता किंवा विकता येणार नाही. मग त्या धनाचा काहीच उपयोग होणार नाही. देव आपणास आता पाचारण करीत आहे की आपल्या सर्व सामर्थ्याने देवाचा हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवावा. अशी वेळ येत आहे की आपण कोणत्याही किमतीमध्ये विकू शकणार नाही. लवकरच हुकूमनामा निघेल तेव्हा आपण विकत घेऊ शकणार नाही किंवा विकू शकणार नाही. यासाठी ज्यांच्याजवळ स्वापदाची खून असेल त्यालाच तो अधिकार असेल. कॅलिफोर्नियामध्ये असताना आम्हाला जाणवले की चारही दिशांवरील चार वारे अडून धरणारे देवदूत कधीही ते सोडून देतील. आम्ही ते केवळ वाचलेच नाही परंतु त्याप्रमाणे कार्य करण्याची वेळ आहे याची जाणीव झाली. आमचे हे कार्य संपल्यावरच देवदूत वारे सोडतील. सैतानाच्या विरुद्धाच्या शेवटच्या भयानक लढ्यात जे देवाला एकनिष्ठ राहतील त्यांना त्यांचे सर्व जगिक अधिकार काढून घेतल्याचे आढळून येईल. पृथ्वीवरील संतांचे आदेश मानण्याकरिता देवाच्या आज्ञा मोडण्यास ते नकार देतील. म्हणून त्यांना काहीही विकत घेण्याची किंवा विकण्याची मनाई करण्यात येईल. सैतान म्हणतो पोट पाण्याच्या आणि कपड्याला त्यांच्या भयाने देवाच्या आज्ञांचा भंग करून ते जगाला सामील होतील आणि सर्व जग माझ्या ताब्यात राहील. काहींना त्याच्या विश्वासासाठी तुरुंगवास होईल. काहींना तुरुंगवास होईल कारण ते देवाच्या सातव्या दिवसाचा शब्बात बदलण्यास नकार देतील. सत्य उचलून धरणारे लोक रविवारला शब्बात म्हणून सन्मानित करण्यास नकार देतील. तेव्हा त्यांच्यापैकी काहींना तुरुंगात टाकले जाईल, काहींना हद्दपार केले जाईल तर काहींना गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाईल. मानवी दृष्टीला आता हे सर्व काही अशक्य वाटते पण जेव्हा देवाचा पवित्र आत्मा लोकांपासून काढून घेतला जाईल व देवाच्या आज्ञांचा अतितिटकारा असणाऱ्या सैतानाच्या नियंत्रणाखाली ते पूर्णतः जातील तेव्हा फार अनोख्या गोष्टी घडताना आढळून येतील. देवाचे भय व भक्तिभाव दूर झाल्यावर मानवी हृदय अति क्रूर बनते. जर आपणास ख्रिस्तासाठी दुःख भोगण्यास पाचारण केले आहे तर आपण तुरुंगात जाण्यासाठी तयार होणे आवश्यक आहे. लहान बालकाचा आपल्याला आपल्या आई बापावर विश्वास असतो तसा आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे. आताच वेळ आहे की त्याकरिता आपला विश्वास भक्कम करावा. त्यानंतरचा मुद्दा आहे अनेकांना मृत्यूदंड दिला जाईल. सर्वात उत्तम गोष्ट अशी आहे की आपण आता त्याच्या सानिध्यात राहावे आणि सत्यासाठी आपल्याला मरण सोसावे लागले तर तेही पत्करावे. असे केल्याने अनेक आत्मे देवाच्या राज्यात येतील. अनेकांना तुरुंगात टाकले जाईल अनेक जण आपल्या जीवासाठी शहरे आणि गावे सोडून रानात पडून जातील आणि अनेकांना ख्रिस्त आणि त्याच्या सत्यासाठी मरावे लागेल. आपल्या भावी जीवनात त्रास भोगण्यासाठी संभावना आहे. आपणास तुरुंगात डांबले जाईल, मालमत्ता गमावली जाईल, एवढेच नाही तर जीवही गमवावा लागेल, तेही देवाच्या नियमांचे समर्थन करण्यासाठी. देवाच्या लोकांना नष्ट करण्यासाठी दुष्ट शक्तींना तो चेतवून देईल. दिव्य नियमांचे उल्लंघन करून मानवी नियम शिरसावत पाळण्यास तो भाग पाडील. देवाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना धमकी देण्यात येईल, त्यांना दोष देण्यात येईल आणि हद्दपार करण्यात येईल. आई बाप, भाऊ बन, नातलग, मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्या कित्येकांना जीवे मारतील. आपल्याला बळी जाण्याचे धैर्य किंवा सहनशक्ती नसणार, परंतु त्यांना धैर्य देण्यात येईल, त्यांचा छळ करण्यात येईल, त्यामध्येही ते धीर धरतील. सत्य टिकून राहण्यासाठी आणि खरे वीर शोभण्यासाठी त्यांना आत्मिक बळ मिळेल. शिष्यांना मृत्यूदंड दिल्यावर जोपर्यंत गरज वाटली नाही तोपर्यंत त्यांना धैर्य किंवा सहनशक्तीची देणगी दिली जाणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे छळवणुकीमध्ये तटस्थ कसे राहावे. येशू ख्रिस्ताच्या हाताविना इतर सर्व हात सोडून देणे आवश्यक आहे. आपले मित्र सिद्ध करतील की त्यांनी आपला नकार करून धोका दिला आहे. नातलग शत्रूंशी मिळून आपणास फसवतील. आपल्याला विरोध करून आपण देवाचे कार्य करीत आहोत असे त्यांना वाटेल. आपल्या शत्रूंच्या हाती देऊन अति कठीण प्रसंगात आणतील व त्यांना वाटेल की अशा प्रसंगात आपण सत्य नाकारू, परंतु या गळत अंधारामध्ये आपला हात ख्रिस्ताच्या हाती आहे असा आपला विश्वास असेल. कोणत्याही परिस्थितीत तोंड देऊन ठाम उभे राहण्यासाठी येशूच्या भूमीमध्ये आपल्या विश्वासासाठी मुळे खोल रुतायला हवीत. येशू मध्ये जे सत्य आहे आणि आपणामध्ये असावीत आणि ते केवळ सत्यच आहे जे आत्मे जिंकू शकते, आत्मे मिळू शकते. क्रुसावरील सत्य आणि ख्रिस्त गाजवणे आणि ख्रिस्तच आपली धार्मिकता याच गोष्टी अतृप्त आत्म्याला तृप्त करतील. या महान सत्याच्या मध्य केंद्रावर आम्ही आमची आवड लोकापुढे सादर करून ते सत्य जतन करून तेव्हा विश्वास, धैर्य आणि आशा हृदयामध्ये येतील. आणि हे समजण्यासाठी देव बाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की तू आम्हाला निवडलेला आहेस आणि परमेश्वर पित्या आम्हाला सत्य समजलेला आहे. हा संकटाचा काळ जरी थोडा असला तरी तो खूप भयानक आहे. या संकटामध्ये आमची चाचणी होणार आहे, आमच्या विश्वासाची चाचणी होणार आहे. तर ये प्रभू, आम्हाला तू त्या दिवसासाठी तयार कर. आमच्या मध्ये तुझा विश्वास टाक, जेणेकरून आमचा विश्वास अधिक भक्कम व्हावा. आणि हे समजण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन तू दे. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन.
किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे, मन प्रेम रसाचा फुले खळखळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव ह्यास स्वर्ग मगयेषु, नच तुझा दाखवी चरण तुझे आशु. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। रत्पटी तुझी गोमटी मूर्ती वसलेली, ती उभीच माझ्या पुढे असो केली, ती उभीच माझ्या पुढे असो केली। किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा, प्रभु रूपायेशी गुरुमयेशु नावा। किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे। मना एक वासना तुझा सहजावे हे आयु ये थल।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया। मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर, तोवर नमस्कार।